इतर क्रमांक 13 येशूचा जन्म। योसेफ आणि मरियेले बेथलेमातून जावं लागत होतं, काउन की शहर लोकांनं भरून गेलं होतं, त्याच्यानं त्याला जगात मिळाले नाही। त्या दोघालेही गाईच्या कोठ्यात आसरा घ्यावा लागला, जिथे मरियेले येशूले जन्म द्यावा लागला। त्या रात्रीत दूत मेणवाळ्यात मेंढरं चारणाऱ्याला भेटले, त्याले त्या दूतानं बेथलेमात येशू जन्मला हे खबर सांगितली, आणि तेवढ्यात अभयात काही स्वर्गदूत प्रगट झाले। ते परमेश्वराचे जोरात गाणे म्हणत होते आणि परमेश्वराची स्तुती करत होते। मेंढरं चारणारे तारणकर्त्या येशूले पाहायला गेले।